आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा आमच्यावर ठाम विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई आणि पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील 3 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. आणि विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचं आवाहन. भारताची राज्यघटना ही प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शिका असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच शून्य राजकीय वारसा असलेल्या व्यक्तीला राजकारणात येण्याची आणि इतक्या मोठ्या पदावर पोहोचण्याची संधी मिळाली असंही ते म्हणाले. देशातल्या जनतेनं गेल्या 10 वर्षांमधल्या आमच्या देशसेवेच्या प्रयत्नांना पाठबळ आणि आशीर्वाद दिला. आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातली 3र्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच जनतेनं सलग 3र्यांदा आमचं सरकार निवडून दिलं असं ते म्हणाले. दरम्यान पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच विरोधी पक्षांनी हौद्यात येत गोंधळ घातला आणि त्यानंतर सभात्याग केला. विरोधकांनी सभात्याग करून सभागृहाचा अवमान केल्याची तीव्र प्रतिक्रिया राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली. विरोधकांनी आत्मचिंतन करावं आणि आपल्या कर्तव्याचं पालन करावं असा सल्लाही सभापतींनी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मंजूर केल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं. दरम्यान लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आल्यामुळे संसदेचं हे पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून देणं, फॉर्म भरून घेणं यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास किंवा प्रक्रियेत दिरंगाई केल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीनं होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं. या योजनेचं सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणं आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी एजंटच्या माध्यमातून कुणीही अर्ज भरू नये असं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. दरम्यान चंद्रपूर शहरातील सर्व महिलांना योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन लाभ मिळण्याच्या दृष्टीनं मनपातर्फे 5 निःशुल्क सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या सुविधा केंद्रांचा लाभ सर्व महिलांनी घेण्याचं आवाहन आयुक्त विपिन पालिवाल यांनी केलं आहे. नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआरसाठी 1600 कोटींचा खर्च येणार असून या महत्वाच्या प्रकल्पामुळे विदर्भातील 3 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तत्पूर्वी पाणी टंचाई असणाऱ्या शहरांमध्ये इमारत विकासकाला पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी लागेल, तसं त्यानं खरेदीदाराला करारपत्रात लिहून द्यावं लागेल आणि ते रेराही कळवावं लागेल. तशा सूचना नगरविकास विभागामार्फत देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी लक्षवेधी सूचनेवर बोलताना दिली. चेतन तुपे यांनी ती उपस्थित केली होती. पाणी वितरण व्यवस्था नव्यानं तयार करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या 40% पाणी गळती होत असून ती 20% करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर इथल्या विकासकामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून बांधकाम विभागाकडून काम सुरू आहे, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांचं नियंत्रण नाही या मोहन मते यांच्या आक्षेपाला अंशतः स्वीकारून हे काम प्रगतीपथावर असून त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत नाही असं उत्तर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत दिलं. तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या दुरवस्थेवर आणि अपघातांवर देखील आज विधानसभेत चर्चा झाली. त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी अपघातामागे सदोष बांधकाम नसून वाहनाचा वेग आणि चालकाच्या बेशिस्तीला जबाबदार ठरवलं. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध थकित देयकं अदा करण्यासाठी विशेष शिबिरं घेण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. किरण सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला विरोध म्हणून आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आम्ही आंदोलन करणारे आहोत, गुन्हेगार नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे सरकारनं मागं घ्यावेत अशी मागणी आज सभागृहात उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली. दीक्षाभूमी इथं पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे स्तूपाला धोका होईल, बोधीवृक्ष अडचणीत येईल, त्यामुळे दीक्षाभूमी इथं भीमसैनिकांनी स्वयंस्फूर्तीनं आंदोलन केलं होतं. आंदोलन करणाऱ्या शेकडो ज्ञात अज्ञात आंदोलकांवर बजाजनगर पोलिसांनी दोन गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. दीक्षाभूमी परिसरात विकासाच्या योजनेबाबत समाजाशी चर्चा का करण्यात आली नाही असा जाब विचारून यासाठी पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि सोबतच राज्य सरकारलाही जबाबदार असल्याचा आरोप डॉ राऊत यांनी केला. महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं होईल असं त्यांनी सांगितलं. हरीश पिंपळे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. दरम्यान केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तसंच राज्य शासनाच्या गणवेश योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 8वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या 44,60,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. गणवेशाची गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असेल याची काळजी घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंती त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्राद्वारे केली आहे. दानवेंच्या निलंबनाचा निर्णय मागे घेण्याबाबतच्या विचारावर चर्चा करण्यासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात आज दुपारी 3 वाजता बैठक पार पडली, मात्र या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीनं सन 2024-25 मध्ये एक पेड माँ के नाम ही योजना तर राज्य सरकारच्या वतीनं अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. याची सुरुवात म्हणून महाराष्ट्र वनविभागातर्फे राज्यात विविध ठिकाणी वन महोत्सव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. 1 जुलै रोजी साजरा झालेला कृषी दिन तसंच वृक्ष लागवड सप्ताहाचं औचित्य साधून सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देत आहेत मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर.
शासनाने अलीकडे अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेद्वारे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय किंवा युनिफॉर्म सर्व्हिस जे आहेत ते या सगळ्यांना मोफत रोपे पुरवठ्याची योजना आहे. त्याच पद्धतीने सामान्य जनतेला सवलतीच्या दरामध्ये आम्ही विविध प्रजातीची रोपे उपलब्ध करून देणार आहोत. तरी वनमहोत्सव कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण सहभागी व्हा.
केंद्र सरकारच्या नीती आयोगानं आकांक्षित तालुका म्हणून वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश केला आहे. कारंजा तालुक्यातील नीती आयोगानं घालून दिलेले आरोग्य, पोषण आहार, शेती, शिक्षण, पायाभूत सुविधा यासारखे निर्देशांक सुधारण्याकरिता 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णतः अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा 6 जुलै रोजी वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील काजळी या गावातील रुद्र मंगल कार्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. ख्यातनाम वैदर्भीय लेखकांच्या स्मृतीप्रित्यर्थ वैदर्भीय लेखकांना दरवर्षी विदर्भ साहित्य संघातर्फे विविध वाङ्मय प्रकारात पुरस्कार प्रदान केले जातात. त्याशिवाय 2 नवोदित लेखकांना देखील त्यांच्या पहिल्या पुस्तकासाठी पुरस्कृत केलं जातं. त्याचप्रमाणे विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षापासून डॉ श्रीधर शनवारे, डॉ आशा सावदेकर आणि तात्यासाहेब देशपांडे सोनाटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य पातळीवरील लेखकांच्या कलाकृतींना पुरस्कृत करण्यात येतं. या सर्व पुरस्कारांसाठी लेखक किंवा प्रकाशक 1 ऑगस्ट 2023 ते 31 जुलै 2024 या दरम्यान प्रकाशित झालेली पुस्तकं या पुरस्कारांसाठी दिनांक 30 ऑगस्टपर्यंत सरचिटणीस विदर्भ साहित्य संघ, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर 440012 या पत्त्यावर पाठवावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पुरस्कारांचं स्वरूप रोख 5,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं असून विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचा आमच्यावर ठाम विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई आणि पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील 3 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. आणि विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचं आवाहन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.